बालमित्रांनो, माझं नाव अनाया. आज मी तुम्हाला एक खूप गंमतशीर गोष्ट सांगणार आहे. तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शिंपळगावचा पिंपी. बालमित्रांनो, आपण शाळेत खूप मस्ती करतो ना, मग टीचर रागवतात की नाही? छब्या नावाचा एक मुलगा होता खूप हुशार, पण अगदी आळशी. स्वतः तर काही करायचाच नाही, पण दुसऱ्या मुलांनी कोणतीही गोष्ट केली, त्यांची टिंगल करायचा, त्यांना चिडवायचा. आणि मुलं चिडली रडली की स्वतः टाळ्या वाजवून खदा खदा हसायचा. त्याच्या वर्ग शिक्षिका होत्या बीना टीचर. बीना टीचरच्या लक्षात आलं की छब्या खूप हुशार आहे, पण तितकाच मस्तीखोर आहे, आळशी आहे. एका ड्रॉइंगच्या क्लासला बीना टीचरनी मोराचं ड्रॉइंग काढायला सांगितलं. छब्याला भारी कंटाळ आला. पण करतो काय, कसं बसं काढलं एकदाचं चित्र. बीना टीचरनी चित्र पाहिलं आणि हसत हसतच सगळ्या वर्गाला दाखवलं. वर्गात एकच हशा पिकला. सगळी मुलं टाळ्या वाजवून म्हणायला लागली, छब्या आमचा अगदीच बावळा, मोर म्हणून काढलाय तर झालाय कावळा. छब्या अगदी गोरा मोरा झाला. गणिताच्या परीक्षेत तर काय मोठीच धमाल, एकही उदाहरण सोडवता आलं नाही. छब्याचा गणिताशी 36 आकडा, परीक्षेत मिळाला मोठा भोपळा. एकदा बीना टीचरनी स्कूलमधल्या सगळ्या मुलांना सांगितलं, प्रत्येकानं वर्गात एक छान गोष्ट सांगायची. सगळ्या मुलांनी छान छान गोष्टी सांगितल्या. आता आली छब्याची पाळी. झालं, त्याला वाटत होतं मुळीच सांगू नये गोष्ट, पण या बीना टीचरच ना या वैतागत नुसत्या, ऐकायच्या नाहीत, गोष्ट सांगायला लावतीलच. छब्याच्या मनात हा विचार येतो ना येतो, छब्या उठ, आज तुला गोष्ट सांगायचीच आहे. अगदी नाईलाज झाला तेव्हा छब्या उठला, बीना टीचरच्या टेबलापाशी येऊन उभा राहिला. स्कूलमधली सगळी मुलं कान टवकारून गोष्ट ऐकायला तयार झाली. सगळ्यांच्या नजरा छब्यावर किळल्या. छब्यानं पूर्ण क्लासवरून नजर फिरवली, मात्र त्याचे पाय कापाय लागले, घशाला कोरड पडली, काही बोलायलाच सुचेना. शेवटी त्यांनी दोन हातांनी चड्डी पुन्हा पुन्हा वर ओढत गोष्ट सांगायला सुरुवात केली. घशातून तर शब्दच फुटत नव्हता. छब्या पाणी पिऊन आला आणि त्यानं एकदाची गोष्ट सांगितली. एक नदी ब्राह्मणावर धुना धुत होती. तिकडून आला शिंपळगावचा पिंपी. तो म्हणाला, तुमच्याकडे स्वराजांची म्हारी येते. ते ऐकून घाबरबट ब्राह्मणले. नदीची घडी करून धोत्राच्या काटाकाटाने देटाप्पाच्या बरवंतातून बोळेश्वरीच्या जोगातून थेट घरी आले. आणि स्वराजांच्या म्हारीला बसण्यासाठी पसरंजी सतरली. एकदम मटकन छब्याखाली बसला आणि गोष्ट ऐकून सगळी मुलं खो खो हसायला लागली. काय पण गोष्ट, असं म्हणायला लागली. आता मात्र छब्याच्या डोळ्यांना धारा लागल्या, त्याला रडू आवरे ना. बीना टीचरनी छब्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, छबूराव आज तुम्ही कशी काय, होय ना गोष्ट सांगितलीत, शाबास. आता याच्या पुढे चांगली तयारी करा बरं का. तर मित्रांनो, छब्या खूप घाबरला होता ना, म्हणून त्याच्या गोष्टीमध्ये काही उलटापालट झाली आहे. तर आता मीच ते सरळ करून तुम्हाला सांगते. एक ब्राह्मण नदीवर धुणं धुवत होता. तिकडून आला पिंपळगावचा शिंपी. तो म्हणाला, तुमच्याकडे महाराजांची स्वारी येते. हे ऐकून ब्राह्मण घाबरले. धोतराची घडी करून नदीच्या काठाकाठाने आप्पा देठच्या बळवंतातून थेट घरी आले आणि महाराजाच्या स्वारीला बसण्यासाठी पसरंजी सतरली. सतरंजी पसरली. तर कळालं मित्रांनो पिंपळगावच्या शिंपीची, नाही शिंपळगावच्या पिंपीची गोष्ट.